चिमकुला माझा छकुला दिसतो कसा देखना वरती खाली पाय हलवितो केविल माणी का पाहतो कशा कराव्या सान जीवाला संसारातील यातना
हळू हळू हलवाग सोनुलाचा पाळणा हळू हळू हलवाग सोनुलाचा पाळणा
भूक लागली म्हणून रडला रडून क्षीणता तो झोपला उघडितो झोपे मध्ये का दचकतो भवितव्यातील दैव गतीचा करितो काग कल्पना भारत भूता वावा देशा करिता देह जिजावा परी अंतरी सदा रहाव्या माणूस कीचा